आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात धनत्रयोदशीच्या पावन पर्वानं दिवाळी सणाला सुरुवात। प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा। देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही। लखनौ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ब्राह्मो क्षेपणास्त्राचं लोकार्पण। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा। आणि महाराष्ट्रात नंदुरबार इथं रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी। देशात धनत्रयोदशीच्या पावन पर्वानं आज दिवाळी सणाला सुरुवात झाली। या दिवशी धन्वंतरी, कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, तसंच सोन्या चांदीची खरेदीही केली जाते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि आरोग्य राहो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्यात। भगवान धन्वंतरी यांचे आशीर्वाद सर्वांवर राहोत अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या आशीर्वादानं सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि प्रगतीचा दीप प्रज्वलित राहो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे। देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते। आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं, त्यामुळेच आज देशात नक्षलवादानं प्रभावित जिल्ह्यांची संख्या केवळ 11 आली असून केवळ मागच्या काही दिवसांतच 303 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं।
11 वर्ष पहले तक देश के 125 जिले 125 से ज्यादा माओवादी आतंक से प्रभावित थे और साथियों आज ये संख्या सिर्फ 11 जिलों तक सिमट गई। आप जानते होंगे कितना कुछ करना पड़ा होगा और उसमें भी 11 में भी अब सिर्फ 3 जिले ही ऐसे बचे हैं जो सबसे अधिक माओवादी आतंक की चपेट में है।
आज संपूर्ण जग भारताकडे एक विश्वासार्ह, जबाबदार आणि लवचिक भागीदार म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज देशात इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्माण, ऑटोमोबाईल, मोबाईल अशा प्रत्येक क्षेत्रात गुंतवणुकीची लाट उसळली असल्याचं ते म्हणाले। ही गुंतवणूक भारताला जागतिक पुरवठा साखळीचं केंद्रस्थान बनवायला मदतीची ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एरोस्पेस युनिटमध्ये तयार झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालं। या युनिटमध्ये क्षेपणास्त्र निर्मिती ते चाचणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडतात। ब्राह्मोस हे केवळ क्षेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले। ब्राह्मोसमध्ये अत्याधुनिक प्रणाली असून ते लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकतं। वेग, अचूकता आणि शक्ती हे याचं वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं। ब्राह्मोस टीमनं नुकतंच 2 देशांशी 4000 कोटींचे करार केल्याचंही ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी बूस्टर इमारतीचंही उद्घाटन केलं। महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला। आयएनएस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर अॅडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला। राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले शंतनू झा यांची 1 जुलै 1993 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली होती। आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्ध नौकेवर त्यांनी कार्यकारी अधिकारी पॅड सांभाळलं असून नौकानयनशास्त्र आणि दिशादर्शन या झा तज्ञ आहेत। नौसेना पदक हा महत्वपूर्ण सन्मान शंतनू झा यांना प्राप्त झाला आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे। पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी 6 नोव्हेंबरला मतदान होईल। 20 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील। दुसऱ्या टप्प्यासाठी 290 उमेदवारी अर्ज आले आहेत। दुसऱ्या टप्प्यात 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होईल। दरम्यान इंडिया आघाडीमध्ये अजूनही जागावाटप निश्चित झालेलं नाही, त्यामुळे अनेक मतदारसंघात घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत। भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी लेनिनवादीनं 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। यातल्या 14 उमेदवारांनी पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। भाकपा मालेनं त्यांच्या विद्यमान 12 आमदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलंय। काँग्रेसनंही आपल्या 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील।
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या, आणि हो दिवाळी अंक।
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय।
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी।
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी
जरूर ऐका। येत्या 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर दीपवाणी।
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला। त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। 13,000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी आरोपी आहे। सीबीआयच्या विनंतीवरून अँटवर्प पोलिसांनी त्याला 11 एप्रिल रोजी अटक केली होती। आता ही अटक योग्य असल्याच्या निर्णयाविरोधात 15 दिवसांच्या आत बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल। त्यावर त्याचं भारतात प्रत्यार्पण होणार की नाही हे ठरणार आहे। नंदुरबारच्या चांदशेली घाटात एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले। यापैकी 15 जणांची प्रकृती गंभीर आहे। अस्तंबा यात्रेहून परतत असताना हा अपघात झाला। मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता अक्षय कुमार याला तात्काळ प्रभावानं हंगामी व्यक्तिमत्व संरक्षण प्रदान केलं। याद्वारे न्यायालयानं समाज माध्यम मंच, ई कॉमर्स संकेतस्थळ आणि AI निर्मित चित्रफित निर्मात्यांना त्यांचं नाव, प्रतिमा, साम्यस्थळ आणि आवाज वापरण्यावर प्रतिबंध घातले आहेत। डिजिटल मंचाच्या माध्यमातून आपली प्रतिमा अवैधरित्या मलिन करण्याविरोधात अक्षय कुमार यानं वाणिज्यिक IP याचिका दाखल केली होती। याची दखल घेत AIचा वापर करून बनवलेल्या आभासी प्रतिमा आणि व्हिडिओ यांचं वास्तववादी स्वरूप अत्यंत चिंताजनक असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांनी नोंदवलंय। यामुळे केवळ अक्षय कुमार यांचं केवळ व्यक्तिमत्व आणि नैतिक अधिकारांचं उल्लंघन होत नसून सार्वजनिक सुव्यवस्था आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका पोहोचत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। मोझाम्बिक इथं लॉन्च बोट उलटल्यानं 3 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून 5 जण बेपत्ता आहेत। बोट समुद्राजवळ आल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं भारताच्या मोझाम्बिकमधल्या उच्चायुक्तालयानं सांगितलं। या बोटीत 14 कामगार प्रवास करत होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या टोमाहॉक क्रूज क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याबाबत असमर्थता दर्शवले। युक्रेन आणि रशियामधल्या संघर्षामुळे वाढत असलेल्या जागतिक दबावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊस इथं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली। अमेरिकेच्या सैन्यालाही या क्षेपणास्त्रांची गरज असल्याचं कारण त्यांनी दिलं। युक्रेन आणि रशियानं सध्याच्या युद्धरेषा परिस्थितीचा स्वीकार करून युद्ध थांबवावं असं आवाहनही त्यांनी केलं। या भेटीत झेलेन्स्की यांनी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या बदल्यात अमेरिकेला ड्रोनचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। गाझा युद्धबंदी कराराबद्दल त्यांनी ट्रम्प यांचं अभिनंदन केलं तसंच अमेरिकेच्या सहकार्यानं हे युद्धही थांबवू असं मत व्यक्त केलं। आगामी आशिया प्रशांत क्षेत्र आर्थिक सहकार्य शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट होण्याची चिन्ह दिसत नसल्याचं दक्षिण कोरियाच्या अमेरिकेतल्या राजदूत कांग क्युंग हा यांनी म्हटलंय। ट्रम्प आणि किम या दोघांनीही संवाद साधण्याबद्दल सकारात्मकता व्यक्त केली होती मात्र त्याबाबतचं कोणतंही ठोस नियोजन अद्याप समोर आलं नसल्याचं त्या म्हणाल्या। गाझापट्टीत मदत साहित्य घेऊन जाणारं संयुक्त अरब अमिरातीचं जहाज आज रवाना झालं। यात 7,200 टन मदत साहित्य तसंच जीवनावश्यक वस्तू आहेत। त्याचप्रमाणे यात 680 टन खाद्यपदार्थ, 160 टन निवाऱ्यासाठी उपयोगी पडणारं साहित्य, 360 टन औषधं आणि पाणीचा समावेश आहे। डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होईल। चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्य पदक पटकावून इतिहास रचलाय। या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। देशात धनत्रयोदशीच्या पावन पर्वानं दिवाळी सणाला सुरुवात, प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा। देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही। लखनौ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ब्राह्मो क्षेपणास्त्राचं लोकार्पण। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी। फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा आणि महाराष्ट्रात नंदुरबार इथं रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।